आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी. विदर्भातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आदिवासी विकास मंत्रालयाचं काम. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची नागपुरात माहिती. नागपूर महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांच्या केंद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देण्याच्या कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या सूचना. आणि आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे 21 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात करणार प्रवेश. आता सविस्तर बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत आहे. यानिमित्त ठिकठिकाणी भव्य मिरवणुका, शोभायात्रा, व्याख्यानं, चित्र आणि शस्त्र प्रदर्शनं इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मिरवणुका आणि पदयात्रांमध्ये शिवकाळ साकारणाऱ्या वेशभूषा तसंच कसरत करबत दाखवणाऱ्या कवायती लक्ष वेधून घेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे. शिवाजी महाराज यांच्या कार्यातून एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवणं साठी प्रेरणा मिळत असल्याची भावना त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशातून व्यक्त केली आहे.
मेरे लिए छत्रपती शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है, ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है. हमारे लिए छत्रपती शिवाजी महाराज आराध्य देव है. हमारे ये हमारे आराध्य देव से बड़ा कुछ नहीं हो.
छत्रपति शिवाजी महाराज की वीरता, विचारधारा और न्यायप्रियता ने कई कई पीढ़ियों को प्रेरित किया. उनकी साहसिक कार्यशैली, सामरिक कौशल और शांतिपूर्ण राजनीतिक प्रणाली आज भी हमारे लिए प्रेरणा स्रोत.
नवी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ठिकठिकाणी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून त्यात युवा वर्ग मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी मुंबईत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यावेळी उपस्थित होते. पुण्यात केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी राजा तसंच उत्कृष्ट शासक आणि व्यवस्थापन गुरु होते असं फडणवीस यावेळी म्हणाले. त्यानंतर पुण्याजवळ आंबेगाव इथं उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण या मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं वर्णन करणाऱ्या तंत्रज्ञानाचं कौतुक केलं.
मी जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये गेलो. 3D पाहिलं, 4D पाहिलं, 7D पाहिलं, 14D पाहिलं, 16D देखील बघितलं. पण जी प्रेरणा आणि जी भावना या थिएटरमध्ये तयार झाली, या टाइम मशीनमध्ये तयार झाली, ती अवर्णनीय आहे, अवर्णनीय आहे. मी तर असं म्हणेन की महाराष्ट्रातला आणि देशातला प्रत्येक आमचा विद्यार्थी या ठिकाणी आलाच पाहिजे. 36 मिनिटांमध्ये भारताचा इतिहास आणि त्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं स्वराज्याचं छत्रपतींचं योगदान हे ज्या प्रकारे या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे हे अक्षरशः अवर्णनीय अशा प्रकारचं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या प्रमुख उपस्थितीत जय शिवाजी जय भारत पदयात्रेचा शुभारंभ पुणे इथं झाला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे 12 किल्ले लवकरच जागतिक वारसा केंद्र होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यासोबतच गडकिल्ल्यांवरचे अतिक्रमण काढून या गडकिल्ल्यांचं सौंदर्य वाढवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या दिशानिर्देशानुसार नागपूर महानगरपालिकेद्वारे आज सक्करदारा चौकात जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी, नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले. सक्करदारा चौकातील राजे रघुजी भोसले स्मारक स्थळ इथून पदयात्रेचा शुभारंभ होऊन गांधी गेट महाल इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या पदयात्रेचं समापन करण्यात आलं. यावेळी युवक युवतींनी विविध पारंपरिक कला सादर करीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला. वर्धा जिल्ह्यात या पदयात्रेचा शुभारंभ वर्धेच्या सर्कस मैदानावर रामनगर इथून पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. आकर्षक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर, जय शिवाजी जय भवानीच्या घोषणा आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं वर्धा नगरी दुमदुमली. अमरावतीच्या सायन्स कोर मैदान इथून निघालेल्या पदयात्रेत मल्लखांब, लेझिम, दांडपट्टा, योगा, शास्त्रकला आदींचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. पदयात्रेतील ही प्रात्यक्षिकं आणि देखावा नागरिकांचं आकर्षण ठरली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वसंत देसाई क्रीडांगणापासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडो अकोलेकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. यवतमाळमध्ये पदयात्रेचं आयोजन जिल्हा क्रीडा संकुल इथं करण्यात आलं होतं. यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते झालं. वाशिम इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला. आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी नागपूर प्रेस क्लब इथं आज पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील जनजाती कुटुंबियांकरता आदिवासी विभागाद्वारे नवनवीन योजना राबवण्यात येत आहे. याप्रसंगी उईके यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आपले खाते काम करत असल्याचं सांगितलं.
शासकीय आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी किंवा इतर ठिकाणी विद्यार्थी हे केंद्रबिंदू समजून भविष्यामध्ये आमचं आदिवासी विभाग त्या दिशेनं वाटचाल करेल. भविष्यामध्ये विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आम्ही काम करण्याचा संकल्प केला असल्यामुळे नवीन नवीन उपयोजना कशा निर्माण करता येईल, ज्या जुन्या जुन्या ज्या योजना आहेत, उदाहरणार्थ 83-84 या वर्षामध्ये आम्ही एखादा उद्योग सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी 5,000 रुपये देत होतो. मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की 5,000 काहीच होत नाही, आता 50,000 सुरू केलं पाहिजे. 50 ते 2 लाखापर्यंत जर उद्योगासाठी सूक्ष्म उद्योगासाठी निधी दिला तरच तो उद्योग करेल आणि रिपोर्ट करेल अशा प्रकारचा आम्ही संकल्प असल्यामुळे
आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुलामुलींची प्रवेश संख्या कसे वाढवता येईल याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून एक दिवस मुक्काम शासकीय आदिवासी शाळेमध्ये अशा प्रकारचा प्रयोग 7 फेब्रुवारीला 497 आदिवासी आश्रम शाळेमध्ये मुक्काम करून मुलामुलींची चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असल्याचं ते यावेळी म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महामेट्रोच्या व्यवस्थापनाने मान्य केल्याप्रमाणे नागपूरमधील महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांना केंद्र सरकारने निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतन देऊन न्याय द्यावा अशा सूचना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केल्या. महामेट्रो अंतर्गत नागपूर मेट्रो रेल नागपूर इथं कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत कामगार मंत्री फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर उपस्थित होते. महामेट्रोमधील कंत्राटी कामगारांची केंद्रीय कामगार प्राधिकरणाकडे तसंच राज्य शासनाच्या कामगार विभागाकडे नोंदणी झालेली आहे. तथापि महामेट्रोच्या कंत्राटी कामगारांचा वेतन प्रश्न हा न्यायालयीन असल्याने महामेट्रोच्या सर्व कंत्राटी कामगारांना शासनानं निर्धारित केल्याप्रमाणे किमान वेतनानुसार वेतन देण्यासंदर्भात मेट्रो व्यवस्थापनाने कार्यवाही करण्याच्या सूचना कामगार मंत्री फुंडकर यांनी केल्या. आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे 21 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना गटात प्रवेश करणार आहे. देवरी इथं हा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार मनोहर चंद्रिका पुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र नायडू, मुकेश शिवहरे, युवा नेते डॉ सुगत चंद्रिका पुरे हे उपस्थित होते. अखिल भारतीय धम्मसेना तसंच भिक्खू आणि भिक्खू संघाच्या संयुक्त वतीने बोधिसत्व नागार्जुन महाविहार नागार्जुन टेकडी परिसर रामटेक इथं 26 फेब्रुवारी रोजी एकदिवसीय बोधिसत्व नागार्जुन बुद्ध महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती भदंद ससाई यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेद्वारा आयोजित 61 राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत नागपूरचा सागर चापले याने 5वं स्थान पटकावलं. मुंबईजवळील संक रॉक लाईट हाऊस ते गेटवे ऑफ इंडिया या खुल्या समुद्री जलतरण स्पर्धेत 5 किलोमीटर हे लांब पल्ल्याचं अंतर अवघ्या 45 मिनिटात पूर्ण करत हे यश त्यांनी संपादन केलं आहे. 9व्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. पाकिस्तान आणि दुबईत या स्पर्धेतले सामने होणार असून आज पहिला सामना कराची इथं पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघादरम्यान सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातल्या भारतीय संघाचा पहिला सामना उद्या दुबईत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. छत्रपती शिवाजी महाराज यांची 395वी जयंती सर्वत्र उत्साही वातावरणात साजरी. विदर्भातही विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून आदिवासी विकास मंत्रालयाचं काम. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची नागपुरात माहिती. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.